प्रत्येक कविता होताना मनात एक सणक असते, तिची पूर्ती होई तो मनात थैमान चालू असते। सागराच्या लाटांपरी कल्पनांचे तरंग उमटत असतात, चराचराचे रूप घेऊन डोळ्यासमोर नाचत असतात। इतरांना काही वाटले तरी एक अनामिक खुशी असते, वाऱ्यावर स्वार होऊन मन स्वैर भटकत असते।